श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. आज आपण 40वी ओवी घ्यायला सुरुवात करणार आहोत. 39वी ओवी काल घेऊन झाली. 39वी ओवी ज्याच्यामध्ये बोलेची बोल ऐकी जे स्वादेची स्वाद साखी जे की उजिवडे देखी जे उजळा जेवी. बोलानेच बोलाला ऐकावे, गोडीनेच गोडीला चाखावे आणि उजेळानेच उजळ्याला पहावे, अशी ही उत्तम आत्मस्थिती माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांना समजावून सांगितली. 40व्या ओवीकडे आज आपण वळणार. सुरुवात करूया आजच्या भागाला. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय. सोनिया वरकल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्र पाणी. या ओवीत चांगदेवाला चक्रपाणी म्हणून संबोधतात. हे चक्रपाणी सोनिया वरकल सोने, वरकल म्हणजे वर्क, वर्ख किंवा मुलामा, सोन्यावर सोन्याचाच मुलामा चढवावा. का मुख मुखा हो आरिसा, मुखाला मुखच जणू काही आरसा व्हावे. त्याप्रमाणे हे चांगदेवा, हे चक्रपाणी, तुझ्या माझ्यातील हा संवाद आहे. तुझ्यातला माझ्यातला संवाद हा अशा प्रकारचा संवाद आहे. या ओवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज दृष्टांताच्या माध्यमाने तत्त्वम असी या महावाक्याचाच बोध करून देत आहेत जणू. वेगळ्या शब्दांमध्ये आधीच्या एका ओळीमध्ये तया पुत्र तू वटेश्वराचा, या महावाक्यातून तत्त्वम असी याच महावाक्याचा बोध आहे. तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम तू म्हणजे असी, तू तोच तेच आहे, तू ब्रह्म आहेस. हे वाक्य तीन शब्दांचे आहे. शब्द हे वेगवेगळे आहेत तरी पण ब्रह्म आणि तू एकच आहे असे या महावाक्यातून स्पष्ट दिसते. तत् त्वम असी, असी म्हणजे असणे, जे सदैव अखंड अस्तित्वात असते असे ते ब्रह्म. म्हणजे तिन्ही शब्दांचा एक अर्थ, तो म्हणजे ब्रह्म, ज्ञेय. त्याचप्रमाणे तू वटेश्वराचा पुत्र आहे. या वाक्यामधील शब्द भिन्न भिन्न आहेत तरी पण वटेश्वर म्हणजे भगवान शंकर परमात्मा, आणि तूही वटेश्वर शिष्यपुत्र म्हणूनही वटेश्वर, त्यांचे गुरुही वटेश्वर. तर परमात्मा स्वरूपाने एकाच वस्तूचा निर्देश होतो. या ओवीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना तीच सांगत आहे. सोनिया वरकल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. आधीच शुद्ध सोने आणि त्याच्यावर आणखी सोन्याचा मुलामा चढवला, म्हणजे वर्ख चढवली, तर मग काय झालं? सोने सोन्याच्या रूपाने जसे होते तसेच राहिले. फार तर त्याचं वजन वाढलं असेल, पण त्याचा स्वर्णपणा, सोनेपणा हा तसाचा तसा राहिला. हे चांगदेवा, तसा तुझा आणि माझा हा संवाद आहे. सांगणारा आत्मा, ऐकणाराही आत्मा, आणि जे सांगितले जात आहे तेही त्या आत्म्याच्या संबंधानेच आहे. यात तिन्ही गोष्टीमध्ये भेद कुठेच नाही. तू, मी आणि ज्याबद्दल आपण चर्चा करतोय ते आत्मा, आत्म्याशी आत्म्याबद्दल चर्चा करतोय, म्हणून तत् त्वम असी। एकूण या तत् त्वम असी याच महावाक्याचा इथे जयघोष होत आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की का मुख मुखा हो आरिसा, म्हणजे तोंड तोंडाला पाहणारा आरसाच झाला, म्हणजे तोंडाला पाहण्यासाठी जणू काही दुसऱ्या तोंडाचाच आरसा करावा। दुसऱ्या चरणामध्ये या सांगत आहेत की मुख पाहण्यासाठी आरसा घ्यावा लागतो, पण जर मुखच आरसा झाला तर मग काय होईल? मग आपलेच मुख आपल्याच मुखाने बघायचे, आपलेच मुख आपल्याच मुखाने। येथे आरशाच्या उपाधीची आवश्यकताच नाही, कारण जर मुखानेच मुख पाहायचं तर मग आरशाच्या उपाधीची आरशाची गरजच काय? मग मुखालाच मुख दिसेल। अगदी त्याप्रमाणे तुझ्या माझ्या संवादामध्ये शब्दाची कुठेच काही उपाधी नाही। हा जो संवाद आहे तो दोन आत्म्यामधील, म्हणजे दोनही म्हणता येत नाही, कारण तो आत्म्यामधील संवाद आहे। कारण आत्मा आत्मस्वरूपाने एकच एक आहे। तसे पाहिले तर तो एकही म्हणता येत नाही, कारण आत्मा हा परमात्म्याचं स्वरूप आहे। असं जर आहे तर सर्व आत्मे सारखेच आहे, सारख्याच डायमेन्शन्सचे आहेत। डायमेन्शन शब्दसुद्धा आपण यासाठी वापरतो की तो आपल्याला ज्ञात आहे, लांबी रुंदी जाडी। तर हे आपल्याला हे मोजमाप करण्याचे हे मापक हे आपल्याला माहिती आहे, म्हणून त्या संदर्भात आपण बोलतो, म्हणून आपण डायमेन्शन शब्द वापरतो। तर सर्वांगाने आत्मा आत्मा म्हणून सारखाच आहे, तो माणसा माणसाचा असू द्या किंवा जे इतर जनावर आहेत त्यांचा असू द्या। तर आत्मा हा एकच आहे, पण एक याच्यासाठी म्हणता येत नाही, कारण त्या विश्व चैतन्याचा त्या विश्वेश्वराचा तो अंश आहे, आणि अंश म्हणण्यापेक्षा तो विश्वेश्वरच आहे। चांगदेव 65 ऐकून 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 आता ती भाषा आपल्याला तशी वापरायला लागेल, कारण सर्व एकाचं एक आहेत, मग एकही म्हणता येत नाही ना। तर हा संवाद त्या एकत्वामधील त्या अद्वैत मतामधील अभेदातील असा संवाद आहे। काय म्हटलं? एकत्वातील, म्हणजे आतापर्यंतच्या जितक्या ओव्या आल्या आहेत हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप पुढे 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 आणत आणत आता माऊली इथे येऊन पोचलेले आहेत की तुझ्यात आणि माझ्यात काही भेदच नाही, तू आणि मी एकच आहे। मग म्हणतात की एक म्हणणे सुद्धा योग्य नाही, तू आणि मी दोन नाही म्हणजे एक आहे, आणि एक आहे म्हणजे तिथे अद्वैतपणा आला, आणि आता पुढे अद्वैताच्याही पुढे जाऊन अभेद आहे। असा आपला माझा तुझा संवाद आहे। मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी, हे तिसरं आणि चौथं चरण या ओवीचं। तर या ठिकाणी चांगदेवाला चक्रपाणी या वेगळ्या नावाने संबोधले आहे। आतापर्यंत चांगदेव 65 पहिल्यांदा हा शब्द आलाय चक्रपाणी। आतापर्यंत चांगदेवाला चांग्या चांगदेवा किंवा वटेश्वरा ही नावं आलेली होती, आता पहिल्यांदा इथे चक्रपाणी म्हणत आहे। आता चक्र आणि पाणी, चक्र म्हणजे सुदर्शन चक्र आणि पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातात चक्र आहे असा तो चक्रपाणी। त्या भगवान विष्णूला म्हणतात चक्रपाणी, भगवान श्रीकृष्णाच्या हातातसुद्धा ते चक्रच आहे, आणि भगवान श्रीकृष्णसुद्धा तेच वटेश्वर आहे, आणि वटेश्वराचा अर्थ शंकरसुद्धा आहे। मग तो शंकरही आहे आणि विष्णूही आहे, म्हणजे हरिहर आहे। या विश्वाचे चक्रपाणी तूच आहेस चांगदेवा, तूच चक्रपाणी आहेस, तूच भगवान आहेस, तूच आत्मा परमात्मा आहेस, तूच परब्रह्म आहेस। ही स्मृती माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना करून दिली आहे. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. जर ज्ञानदृष्टी नसेल तर दोन दोन डोळे असून त्या नुसत्या बटणा आहेत. डोळे कसलेत? किंवा देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली आणि वरी आले पडळ. नाही का? देखत होतो आधी मागे पुढे सकळ. आधी मागचं पुढचं सगळं दिसायचं आणि एकदा दृष्टी गेली आणि वरी आले पडळ. अनात्म पदार्थांचे ज्ञान करून घेण्यासाठी जीव शहाणा असला तरी आत्मस्वरूप कळण्यास मात्र तो आंधळाच आहे. देह देह देह, देहाचं सौंदर्य, देहाचा रंग, मी नाकी डोळी फार सुंदर आहे, पाणीदार आहे, तेज तेजपण आहे, हे सगळं काय आहे? हे देहाचं वर्णन आहे. हा गोरा, तो सावळा, तो काळा, हा गौरवर्ण, हा गहुवर्ण, हा श्यामवर्ण, हा उंच, हा ठेंगणा, हे सगळं काय आहे? हे देहाचे वर्णन आहे. आणि देहाचे वर्णन म्हणजे अनात्म वस्तूचं वर्णन आहे. तर या अनात्म पदार्थाचे ज्ञान करून घेण्यासाठी जीव शहाणा असला तरी आत्मस्वरूप कळण्यास मात्र तो आंधळाच आहे. म्हणजे डोळे असून आंधळाच झाला. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. जेव्हा त्याचा हा आंधळपणा नष्ट होऊन त्या आत्मस्वरूपाचा, स्वस्वरूपाचा देखणेपणा प्राप्त होतो ना, तेव्हाच त्याचे चक्षु उघडले जातात. नाहीतर कसं होतं? देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली आणि वरी आले पडळ. स्वस्वरूपाचा बोध झालेले महात्मे संसारामध्ये लोकांच्या दृष्टीने संसारी वाटतात, परंतु त्यांची अंतरस्थिती ही निराळी असते. माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि हे चारही भावंड ज्यावेळी वावरत असायची, सर्वसामान्यांसारखी भासायची, सर्वांसारखे बोलायचे, सर्वांसारखे वागायचे. त्यांचं लहानपणही इतर मुलांसारखंच, खेळत बागडत मोठं झालेत ते. जेव्हा त्यांच्या गुणाचं कौतुक करण्याची वेळ आली तर कौतुक करणारे मायबाप नव्हते. नाही का? अशी त्यांची अवस्था. तरीसुद्धा इतरांसारखे राहणे, झोळी करून भिक्षा मागणे, उदरनिर्वाह कसा तरी करणे, कशाचीच खंत नाही, कशाचीच चिंता नाही, कुणी दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी आनंद, असे ते वाढलेत. पण त्यावेळी कोणालाच कळलं नाही की हे आहे तरी कोण. हळूहळू हळूहळू ते नेवाशापर्यंत, नेवाश्यावरून मग त्या पैठणपर्यंत गेल्यानंतर पहिल्यांदा त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले, त्यावेळी लोकांना खऱ्या अर्थानं पहिल्यांदा हे समजलं की हे साधे सुधे योगी नसून हे महान योगी आहेत. आणि त्यानंतर चमत्कार, तिथे नमस्कार म्हणतात ना, त्यानंतर लोकांना ते कळू लागलं आणि तेव्हाच लोकांचे चक्षु उघडलेत. तर असे स्वस्वरूपाचा बोध झालेले महात्मे संसारामध्ये लोकांच्या दृष्टीने संसारी वाटतात, परंतु त्यांची अंतःस्थिती ही वेगळी असते. असे कितीतरी महात्मे आपल्या वर्तमानात सुद्धा आहेत आणि आता इमिडिएट पास्टमध्ये पण असे महात्मे होऊन गेले आहेत. असा या पृथ्वीतलावर कोणताच दिवस नाही जेव्हा या पृथ्वीतलावर असे थोर महात्मे नसतात. परमात्म्यांनी या प्रकृतीची रचना केली, परमात्म्यांनी हे सगळं विश्व दृष्टीपणात आणलं, त्या अव्यक्तातून व्यक्तात आलेली ही सृष्टी, या सृष्टीमध्ये परमात्मा ठाई ठाई विद्यमान आहे. पण त्याचवेळी परमात्म्यांनी सत्पुरुषांसाठी सद्गुरूंची व्यवस्था केलेली आहे आणि हे सद्गुरू ज्यांच्या माध्यमातून त्या विश्व चैतन्याचा प्रवाह कायमस्वरूपी वाहत असतो, ते आपल्यामध्येच असतात, आपल्यासारखेच दोन पायाचे दोन हाताचे असतात, ते शरीरधारी असतात, म्हणून शरीराचे दोष त्यांच्याही ठिकाणी असतात, ते निर्दोष असतात असं नाही, शरीराचे दोष जे असतात ते त्यांच्या शरीराच्या ठिकाणी पण असतात आणि ते सुद्धा आपले प्रारब्ध कर्म भोगण्यासाठीच शरीर घेऊन आलेले असतात, पण त्यांचा शरीरभाव शरीरात असूनही शरीरभाव सुटलेला असतो आणि कायमस्वरूपी ते आत्मभावामध्ये तल्लीन असतात. दुर्दैवाने आपल्याला त्यांना ओळखता येत नाही, त्यांच्या ठाई असलेला आत्मभाव आपल्याला ओळखता येत नाही आणि ते निरनिराळ्या नावाने निरनिराळ्या रूपाने विद्यमान असतात. त्यापैकी काही बोलतात आणि म्हणून त्यांच्या बोलण्यावरून लोकांना थोडीफार त्यांची योग्यता कळायला लागते म्हणून त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात. पण 10 सद्गुरूंपैकी एखादाच बोलका असतो किंवा बोलतो, नाहीतर 9 जे असतात ते सायलेंट असतात, ते आपल्या आनंदात मग्न असतात, त्यांना जगाशी काही घेणे देणे नसते, कसलंच काही त्यांचं जगाशी काही भान नसते आणि काही संबंध नसतो. माहीत नाही चांगदेव 65 याबद्दल पूर्वी बोलणं झालं किंवा नाही, पण असं जपानच्या क्योटो शहरातली ही गोष्ट आहे. जपानचं क्योटो शहर जे ते अर्थक्वेक प्रोन आहे, तिथे खूप भूकंप येतात. तर झेन नावाची जशी आपल्याकडे सुफी संप्रदाय असतो तसा तिथे एक झेन संप्रदाय असतो. झेन संप्रदाय म्हणजे तो बुद्धातला संप्रदाय. तर तसा एक बौद्ध साधू एका ठिकाणी सत्संगासाठी गेला, जसं आपल्याकडे आपण ज्ञानेश्वरी निरूपण करतो किंवा भागवत करतो किंवा रामायण करतो, तर तसं 27 माळ्यावर ते घर होतं. 27 माळ्यावर जाऊन तिथे त्याची बसण्याची व्यवस्था केली होती आणि इतर लोकांनी समोर बसून ते सत्संग ऐकायचा होता. तर लोकं आलीत बसलीत, तो झेन साधू पण आला, तो सुद्धा बसला. आता तिथे सगळे बसल्यानंतर मध्येच भूकंपाचा झटका आला आणि हे 27 माळ्यावर घर असल्यामुळे तिथे मात्र तो भूकंप जास्त जोरात जाणवू लागला. जितकं उंच जाल तितकं भूकंप जास्त जोरात जाणवतो. तर ते हालू लागलं सगळं. ते हालता क्षणी जसं जपानच्या लोकांना ट्रेनिंग देण्यात येते की ताबडतोब तुम्ही पायऱ्यांनी खाली यायचं आहे, लिफ्ट वापरायची नाही, तर सगळेच्या सगळे पळू लागलेत. पूर्ण हॉल क्षणात खाली झाला, मोकळा झाला, सर्व लोक पायऱ्यांच्या माध्यमातून दडदड दडदड करून खाली उतरू लागलेत. हा साधू मात्र तिथला तिथेच राहिला. 40-50 पूर्ण हॉल खाली येऊन लोक खाली गेलेत आणि 40-50 तो भूकंप राहिला असेल तोपर्यंत सगळे विसरले की आपण कशासाठी एकत्र झालो होतो. आणि भूकंपाचा झटकात गेल्यानंतर मग सगळ्यांना लक्षात आलं की अरे त्या साधूंचं माहीत नाही काय झालं, साधू दिसत नाहीत खाली, म्हणून सर्वजण वर गेलीत. वर गेलीत, साधू महाराज तिथेच बसलेले होते ज्या ठिकाणी ते बसले होते. इतर सर्वजण खालीत बसलेत, परत सभा सुरू व्हायला सुरुवात होणार होती, पण साधू महाराज खूप आतमध्ये समाधी अवस्थेत होते. काही वेळाने ते परत आलेत. लोकांनी त्यांना विचारलं की आम्ही सर्वजण पळून गेलो, तुम्हाला भीती वाटली नाही भूकंपाची? आम्ही तर एका क्षणात पळत पळत खाली गेलो. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं की तुम्ही पळाले तसे मी पण पळालो, फरक फक्त इतका होता की तुम्ही बाहेर पळाले आणि मी आतमध्ये पळालो. परमात्म्याशी प्रार्थना केली की जे व्हायचं होईल ते हो, पण मला तुझ्या जवळ घे परमात्म्या, मला तुझ्या कुशीत घे, म्हणून मी सुद्धा आतमध्ये पळालो आणि तितक्याच वेगात पळालो जितक्या वेगात तुम्ही पळाले. की हा सुयोग आहे सगळा, की ठीक आहे भूकंपामुळे काही डॅमेज झाला नाही, पण मी पण माझ्या सुरक्षित जागेत गेलो. तुमच्यापेक्षा जास्त सुरक्षित मी होतो, कारण मी माझ्या स्वस्वरूपामध्ये गेलेलो होतो आणि तुम्ही मात्र बाहेर पडालात. तर ती अंतरची स्थिती, अंतरस्थिती ही वेगळी असते. आणि असे महात्मे संसारात लोकांच्या दृष्टीने संसारी वाटतात खरे, परंतु त्यांची जी स्थिती असते ती वेगळी असल्यामुळे ते कायमस्वरूपी परमात्म्याच्या जवळ राहतात. आपल्यासारखे चालत बोलत जरी असले, आपल्यासारखे गप्पा मारतात, आपल्यासारखे कपडे घालतात, आपल्यासारख्या थट्टा मस्करेही करतात, सगळं काही आपल्यासारखं करतात, पण त्यांची अंतरची स्थिती जी असते ती वेगळी असते. कायमस्वरूपी ते त्या विश्व चैतन्याशी कनेक्टेड असतात, आपल्या सद्गुरूशी कनेक्टेड असतात, आणि त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा कसलाही प्रसंग आला तरी ते ज्या कामासाठी इथे आलेले आहेत ते काम पूर्ण होईपर्यंत त्यांचा देह पडू शकत नाही. आणि त्यांचं काम संपलं की मग देह खपलीप्रमाणे कसा पडला हे कोणाचं कोणाला कळत देखील नाही. तर अशी ही सोन्याची स्थिती, सोन्या वरकल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा. चक्रपाणी म्हटलं ज्ञानदेवानी चांगदेवांना, तर मज तुझा संवाद जैसा चक्रपाणी. आज ही ओवी परत एकदा उच्चारून आजचा भाग थांबूया. सोनिया वरकल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा, मज तुझा संवाद तैसा चक्र पाणी. ही ओवी उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.